नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. औद्योगिक क्षेत्र विकासासाठी भव्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. व्यावसायिक ग्राहकांना आणखी 10% एलपीजी पुरवठ्याला सरकारची मंजुरी. शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, महसूल विभागातील सर्वात मोठा घोटाळा उघड. छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भाजपकडे. आणि मराठवाड्यात आजही अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. देशात 100 औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी केंद्र सरकारनं काल भव्या अर्थात भारत औद्योगिक विकास योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेसाठी 33,660 कोटी रुपये तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 2023-24 कापूस हंगामासाठी भारतीय कापूस महामंडळाला 1,718 कोटी रुपये अनुदानासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. लघु जलविद्युत प्रकल्प विकास योजनेवरही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुढची 5 वर्ष ही योजना कार्यरत राहील. देशभरात 1,500 मेगावॅट निर्मिती क्षमतेच्या सुमारे 200 प्रकल्पांसाठी योजना काम करेल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या निर्णयांबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
मेक इन इंडिया उसके लिए 33,660 करोड़ रुपीज के सैंक्शन से आज कैबिनेट में अप्रूव हुई. जो 2023-24 का कॉटन सीजन था उसमें 11,712 करोड़ रुपए का जो सपोर्ट मिला उसके रीइंबर्समेंट से रिलेटेड मैटर्स आज अप्रूव हुए और स्मॉल हाइड्रो पावर डेवलपमेंट स्कीम आज अप्रूव हुई.
राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होत असलेल्या 59 सदस्यांना काल निरोप देण्यात आला. निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये उपसभापती हरिवंश, एचडी देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे तसंच शरद पवार यांचा समावेश आहे. या निरोप समारंभादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात कधीच पूर्णविराम नसतो, भविष्यकाळात नेहमीच नव्या संधी दडलेल्या असतात आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये प्रत्येक सदस्याचा अनुभव आणि योगदान हे सदैव मोलाचं ठरेल असं नमूद केलं. ते म्हणाले,
राजनीतीमध्ये फुलस्टॉप नाही होत आहे, भविष्य आपका भी इंतजार कर रहा है और आपका अनुभव आपका योगदान राष्ट्र जीवन में हमेशा हमेशा बना रहेगा. आदरणीय देवगौड़ा जी, आदरणीय खड़गे जी, आदरणीय शरद पवार जी, ये ऐसे वरिष्ठ लोग हैं जिनके जीवन का आधे से अधिक उम्र संसदीय कार्य प्रणाली में गई है.
व्यावसायिक ग्राहकांना आणखी 10% एलपीजी पुरवठा करायला केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली. त्यामुळे या ग्राहकांना आता मासिक सरासरीच्या 30% एलपीजी मिळेल. अधिकाधिक व्यावसायिक ग्राहकांनी एलपीजी ऐवजी पाईप गॅसचा वापर करावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पेट्रोलियम सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून केलं आहे. शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली महसुली अधिकारी कर्मचाऱ्यांनी राज्यात 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. महसूल खात्यातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत दिली. महसूल विभागाच्या कलम 155 गैरवापर करून 7-12 उतारांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाले. काही ठिकाणी बेकायदेशीररित्या जमीन हस्तांतरणही करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. अनिल परब यांनीही लक्षवेधी मांडली होती. पुणे जिल्ह्यात 2025 जुलै ऑगस्ट दरम्यान हा प्रकार उघडकीला आला. या प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहितीही महसूल मंत्र्यांनी दिली. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील तसंच राज्यभरातल्या सर्व संशयित नोंदी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पुढच्या 7 दिवसात ही कारवाई सुरू होईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा स्थापना आणि विनियमन सुधारणा विधेयकाला विधान परिषदेनं काल मंजुरी दिली. तर महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक तसंच वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधानसभेत बहुमतानं मंजूर झालं. राज्यातल्या सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता 15,000 वरून 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. ते काल विधान परिषदेत शिवाजीराव गर्जे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. संगमनेर तालुक्यात 12 वर्षाच्या मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करायची सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे असं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल विधान परिषदेत दिलं. अॅसिड सहज उपलब्ध होऊ नये यासाठी समिती स्थापन करून उपाययोजना करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
गुढीपाडवा आज साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार शकसंवत 1948 या नव्या वर्षाला आजपासून प्रारंभ झाला. घरोघरी गुढ्या उभारून, रांगोळ्या काढून, दारांना मंगलतोरण आणि कडुलिंबाचे डहाळे बांधून, तसंच इष्टदेवतांच्या दर्शनानं हा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्यानं घर, वाहन तसंच सोन्या चांदीच्या आभूषणांसह इतर महत्वाच्या खरेदीचा प्रघात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशात जबाबदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह जाहिरात व्यवस्थेची गरज असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. अॅडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनं काल मुंबईत घेण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन करताना जाजू म्हणाले,
सारे इंडस्ट्री के लीडर्स को संबोधित करते हुए ये आग्रह किया है कि अपनी कैंपेन्स में ट्रस्ट को बढ़ावा दें, अपनी कैंपेन्स को प्रभावी बनाने के लिए, कॉस्ट इफेक्टिव बनाने के लिए टेक्नोलॉजी का इस्तेमाल करें, और आने वाले समय में जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस की दुनिया है उसके जो भी बेनिफिट्स हैं उससे फ़ायदा उठाएं, पर साथ ही साथ उससे जो लिमिटेशंस हैं, उसके जो हानियाँ हो सकती हैं उनसे भी अपनी कैंपेन्स में और अपने प्लान्स में बचने के सारे प्रयास करें.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काल अत्यंत नाट्यमय वातावरणात झालेल्या निवड प्रक्रियेत जिल्ह्यात महायुतीतली फाटाफूट उघडपणे दिसून आली. शिवसेनेच्या 21 सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 सदस्य यावेळी गैरहजर राहिले. त्यामुळे या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आलेले भाजपचे गलांडे आणि जयस्वाल यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया काल पार पडली. यात अध्यक्षपदी जिंतूर तालुक्यातल्या सावंगी म्हाळसा गटातील भाजपच्या लता विजय यांची अध्यक्षपदी तर सोनपेठ तालुक्यात विटा गटातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मराठवाड्यातल्या पहिल्या AI अंगणवाडीला काल जिंतूर तालुक्यात चारठाणा इथं प्रारंभ झाला. परभणीत झालेल्या आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते या अंगणवाडीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. गर्भाशय मुखकर्करोगाच्या HPV लसीकरण मोहिमेला काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रारंभ झाला. सिडको N8 इथल्या रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालं. IMAचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ अनुपम टाकळकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुलींना ही लस देण्यात आली. गावांचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत स्वच्छता ही फक्त सरकारी योजनांमधून नाही तर लोकसहभागातूनच शक्य असल्याचं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करावी असं आवाहन कावली यांनी केलं. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांचं तसंच वित्तीय नुकसानीचे ग्रामस्तरीय समितीमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत. संबंधित सर्व यंत्रणांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून विहित नमुन्यात पंचनामे पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्रीच्या सुमारास काही वेळ जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यात कन्नड, खुलताबाद आणि पैठण तालुक्यात काल तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. रब्बी हंगामातील मका, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान हवामान विभागाने आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. औद्योगिक क्षेत्र विकासासाठी भव्य योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. व्यावसायिक ग्राहकांना आणखी 10% LPG पुरवठ्याला सरकारची मंजुरी. आणि छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भाजपकडे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता नमस्कार।